आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना.
काय बोलाले बघा ये.
अहो तेच सांगतोय, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा ना. दिनांक 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी टॅपनॅप राज्य अधिवेशनासाठी पुण्याला नक्की यायचं. भ्रष्ट तंत्र शिक्षण व्यवस्था सुधारण्याची ताकद कोणाच्यात? आमच्यात, आमच्यात आणि फक्त आमच्यात. चला तर मग या भ्रष्ट तंत्र शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी एकत्र येऊयात. दिनांक 24 आणि 25 फेब्रुवारी म्हणजेच शनिवार रविवारी टॅपनॅप राज्य अधिवेशनासाठी पुणे येथे.